नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. वाशिम दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी 10:15 सुमारास नांदेड इथल्या श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर तिथून ते विशेष हेलिकॉप्टरनं पोहरा देवीकडे रवाना झाले. यावेळी भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे तसंच माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंग आदींसह जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्थानिक नेत्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा कालच नियोजित होता, मात्र विमानात झालेल्या बिघाडामुळे काल ते येऊ शकले नाहीत. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, नाफेड आणि एनसीसीएफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं 2024-25 या वर्षात केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीकरता शेतकरी नोंदणी गेल्या 1 तारखेपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात मूग उडीद खरेदी येत्या 10 तारखेपासून तर सोयाबीन खरेदी येत्या 15 तारखेपासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 11, बीड 16, धाराशिव 15, जालना 11, लातूर 14, परभणी 8, हिंगोली 9 तर नांदेड जिल्ह्यातल्या 14 केंद्रांवर नोंदणी करता येणार आहे. मुगाचा हमी भाव 8,662 रुपये प्रति क्विंटल, उडीदाचा 7,400 रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनचा हमी भाव 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी असं आवाहन पणन महासंघानं केलं आहे. हरियाणा इथं विधानसभा निवडणुकीच्या सर्व 90 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. 2,03,00,000 अधिक मतदार 1,031 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत. आज सकाळी 9 वाजेपर्यंत हरियाणात सरासरी 10% मतदान झालं आहे. दरम्यान हरियाणातील मतदारांनी विशेषत युवा वर्गानं अधिकाधिक संख्येनं आपला पहिला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समाज माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील खोकसा गाव परिसरात काल रात्री पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य हादरा बसला. गुजरातमधल्या गांधीनगरच्या भूकंप मापक यंत्रात 2.2 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली असून यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली. या परिसरात येणारा आवाज आणि त्यातून जमिनीत कंपनं निर्माण होत असल्यानं गावकरी रस्त्यावर आणि सुरक्षित स्थळी रात्र जागून काढत आहेत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी 1:30 हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे द्यायचे नाही त्याची घोषणा करण्याचा प्रकार महायुती सरकारनं सुरु केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून अतिरिक्त 1,25,00,000 कोटींची कर्ज मागणी राज्य सरकारनं केली आहे. या घोषणांसाठी त्यांना आठवड्याला 5,000 ते 6,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. यातून राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती लक्षात येत आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल साताऱ्यात दाखल झाली त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. दरम्यान येत्या 7 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता इंदापुरात खासदार शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राज्यस्तरावर काम करणारा नेता आमच्या पक्षात येतो आहे याचा विशेष आनंद असल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.